chinimandi.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
हसनपूर साखर कारखान्यामध्ये ऊस गाळप क्षमता वाढणार. हसनपूर साखर कारखान्यामध्ये ऊस गाळप क्षमता वाढवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी 3 राज्यातून आलेल्या इंजिनियर्सची टीम कारखान्याच्या विस्तारीकरणाच्या कामात आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2020-21 हंगामात 85 लाख क्विंटल ऊस गाळपाचे ध्येय आहे. आगामी ऊस गाळप हंगाम 5 महिन्याचा असेल असे सांगण्यात आलेले आहे. नोव्हेंबर पासून मार्च पर्यंत साखर कारखाने ऊस गाळप करतील. 2019-20 या हंगामात प्रतिदिन 50,000 क्विंटल ऊस गाळपाची क्षमता आहे. आता आगामी हंगामासाठी ऊस गाळप क्षमता 65,000 क्विंटल प्रतिदिन असेल. शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे दिले जात आहेत. 10 मार्च पर्यंतची ऊस थकबाकी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे. ऊस उपाध्यक्ष शभू प्रसाद राय यांनी सांगितले की शेतकऱ्यांना मेहनत करताना पाहून साखर कारखान्याचे विस्तारीकरण केले जात आहे, जेणेकरून 5 महिन्याच्या आत ऊस गाळप वेळेवर होऊ शकेल.